सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों की बात। कालचीच एक गोष्ट तुम्हाला सांगतो। आमच्या घरी ना दूर से आमचे काही पाहुणे आले होते, आता काका वगैरे होते आमचे, तर यु नो खूप दिवसांनंतर भेटले होते ते। तर मला विचारलं त्यांनी, काय मग अभिनीत, काय चाललंय सध्या, कुठे जॉब करतोस, कसं चाललंय लाईफ? आणि तो आपला नेहमीचा ठरलेला प्रश्न, काय मग कधी लग्न करतोयस? आता या प्रश्नावरती उत्तर काय द्यावं कळत नाही, म्हणजे माझ्यासारखी अशी भरपूर पोरं असतील ना बॅचलर्स, ज्यांना हा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांकडनं विचारला जातो की कधी लग्न करतोयस, आणि याचं उत्तर आपल्याकडे नसतंच, जेव्हा होईल तेव्हा होईल, आपल्याला माहितीच असं नाही का? सो यु नो आज मी तुम्हाला विचारतो की काय, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं ना की लग्नाच्या वयाबद्दल बऱ्याच लोकांचं खूप सारे म्हणणं असतं की ह्या वयामध्ये लग्न झालं पाहिजे, त्या वयामध्ये लग्न झालं पाहिजे, तसं आपल्या कायद्यानेही वय ठरवून दिलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं लग्नाचं नेमकं वय काय असावं, लग्नाचं नेमकं वय काय असावं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आज तुम्ही मला सांगायचं आहे। मला कॉल करायचा, नंबर आहे माझा 9607007935, 9607007935, नंबरला फोन करा आणि ऐकत रहा 93.5 रेड एफ एम। मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रह।